सर नमस्कार, अशोक पाटील बोलतोय परांजपे सिंग मधनं. मागल्या एक 2-3 दिवसापूर्वी आपलं बोलणं झालं होतं आणि आमच्या पाण्याचा क्रिस्टल टॉवर्स प्रोजेक्ट, तर त्याचे काही डिटेल्स मी तुम्हाला शेअर केले होते. पाहिलेत का तुम्ही साठी?
बघितले, मला प्राइसिंग खूप जास्त वाटलं. प्राइसिंग काही चांगलं हे ऑप्शन सांगा.
ओके ओके, तरी काय बजेट पर्यंत वगैरे बघत होत सर तुम्ही?
बजेट ठरवलं.
ओके ओके ओके, साधारणपणे 1.37 to 1.40 बिटवीन समवेअर त्या आमच्या 3 BHK प्राइसिंग होतं. डेफिनेटली मी
प्राइसिंग मला फार जास्ती वाटते.
ओके ओके,
कंडिशन मध्ये स्पेसिफिक प्राइसिंग फारच जास्ती
वाटते. ओके ओके, तुमच्यासाठी मी स्पेशल प्राइस आमच्या मॅनेजमेंटकडनं काहीतर विचार करून घेऊ शकेन. तर म्हणून त्यासाठी मी तुम्हाला जस्ट एक विचारतो की तुम्हाला कम्फर्टेबल कितीपर्यंत होतं असं काही?
एवढी कमी करता येईल तेवढी मी करावं, काय सांगू.
ओके ओके, मागच्या फेब्रुवारी मध्ये आमच्या इकडे ऑफर होती. आमचं एक सिंगल डेव्हलपर एक्झिबिशन होतं. जसं बाकी इतर डेव्हलपरची एकत्र अशी मोठी एक्झिबिशन असतात, तसं आमचं सिंगल डेव्हलपर एक्झिबिशन होतं. तर ते एक्झिबिशन साठी आम्ही त्या 1.37 समथिंग होते, तर ते 1.30 अशी प्राइस त्याची आम्ही ऑफर केली होती एक्झिबिशन मध्ये. तसं होतं म्हणजे ती बेस्ट प्राइस करत होती. ओके ओके, म्हणून मी
तुम्हाला जे जमेल तेवढं करा. मग जर मला पटलं तर मी पुढे फोन करेन तुम्हाला.
ओके ओके, पण तरी पण तुमची काय अपेक्षा असेल का किती एवढं असेल तर तुम्हाला ओके हाय वगैरे असं काय?
मला प्रॉब्लेम हा होता की जे लोकेशन आहे ना त्याच्यामुळे मला त्याचं मी विकायचं करत होतं. मला रिसेल मिळता मला थोडं विचार करेल राईट, तो प्रॉब्लेम होता. त्यामुळे त्याचं म्हणजे असं होणार की तिकडे जे समोरून हे जातो त्याचा झाला जातो एक आहे, त्याच्या बाजूला झोपडपट्टी आहे सगळी तिकडे तुमच्या आणि ते त्याच्या मागे जे प्रोजेक्ट आहे ना त्याचं VTTचा प्रोजेक्ट लागून तिकडे झोपडपट्टी सगळी लागते. रस्ता तसा म्हणावा तर एकदम अंधार आहे.
आपल्याला समोरच्या दोन्ही बाजूला आपल्याला ऍक्सेस आहे सर, म्हणजे बाणेर पाशन लेट रोड त्या बाजून पण आहे.
कळतं मला, पण तुमचा एक पॉईंट आहे. त्यामुळे त्या कंडिशन मध्ये तुम्ही 1.3 आणि 1.2 म्हणालात तर जर मी जेव्हा विकायचं म्हणेन तेव्हा मला काहीच मिळणार असं होणार.
पण ओव्हर द पिरियड अप्रिसिएशन तिथे वाढतच नाही ना सर?
नाही, डिफिकल्ट आहे.
कारण डे बाय डे जसे प्लॉट्स कमी कमी होत चालले तस तस त्या त्या किमती वाढतच जातील सर. फॉर शुअर.
किती लोक
आमच्या तिकडल्या ज्या आत्ताच्या प्रोजेक्ट मध्ये 3 बिल्डिंग होत्या, तर 3 पैकी 2 बिल्डिंग आता कम्प्लीट पण झाल्या आणि ज्यांचं पोझेशन पण झालंय. तर अगर अगोदरचे बरेचसे फ्लॅट्स असे होते की ज्याच्यामध्ये आपण 3 BHK फ्लॅट साधारणपणे 1.45 to 1.50 या रेंज मध्ये खरं तर विकले आहेत. तसं होतं. आता या लॉकडाऊन साठी आपण ते खरं तर परत किमतीच्या रिवाईज केल्या होत्या. खरं तर
तसं होतं. ठीक आहे, तुम्ही बघा तुम्हाला जे काय बेस्ट प्राइस झालं असेल ते सांगा मला.